नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, दक्षिण आशियातलो फामाद सेरेंडिपिटी महोत्सव अंदू 12 ते 21 डिसेंबर मजगत जातलो। 20 डिसेंबराक जावपी जिल्हा पंचायत वेंचणुकेच्या प्रचाराक नेट आयला। हडफड्या बर्च बाय रोमियो लेन ह्या क्लबात उजो लागपाच्या घडणुकेची चौकशी करपा खातीर सरकारान चौकशी समिती गठीत केल्या। मडगावच्या इमॅक्युलेट कॉन्सेसाव सायबिणीचे फेस्त व्हडा भक्तिभावान मनयले। आता पुराय खबरो, दक्षिण आशियातलो सगळ्यात फामाद सेरेंडिपिटी महोत्सव अंदू गोयात 12 ते 21 डिसेंबर ह्या काळात जातलो। ह्या कार्यावळीचे आयोजन मांडवी न्हंय देगेर तशेंच पणजेच्या वेगवेगळ्या वाठारात जातले। ह्या महोत्सवात कला तशेंच सामाजीक सर्जनशीलतायेचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकां मुखार दवरतले। सेरेंडिपिटी महोत्सवात संसारभरातले कलाकार वाटेकार जातात। अंदू ह्या महोत्सवाचे 10वे वर्स आशिल्ल्यान सेरेंडिपिटीचे 10वे वर्स ह्या संकल्पनेचेर संसारीक पावण्यावेले वेगवेगळे कलाकार आपली कलाकृती सादर करतले। जाल्यार देशातल्या अहमदाबाद, दिल्ली, वाराणसी, चेन्नई, गुरुग्राम ही राज्यां आणि विदेशातल्यान दुबई, पॅरिसचे कलाकार ह्या कलाकृती सादरीकरणात वाटो घेतले। ओल्ड जीएमसी वाठारात एक्सिस विलेज हो खाशेलो विभाग सेरेंडिपिटीत अंदू पळोवपाक मेळटलो। पेपर टू स्कल्पचर पक्षी निरीक्षण सत्राचे ह्या महोत्सवात आयोजन केला। सायलंट रिदम ह्या मूक कलाकार गटाच्या कार्यावळीचे सादरीकरण ह्या वेळार जातले। तशेंच दिव्यांग व्यक्तींक उर्बा दिवपी देअरफोर आय एम ह्या खाशेल्या कार्यावळीचे आयोजन केला। हे शिवाय पोएम्स ऑन द मूव, डियर नॉर्मल्स, साउंड ऑफ सायलेन्स, सेन्सरी स्टोरी टेलिंग, पंचतंत्र स्टोरीज, सिनेमा फॉर एव्हरी सेन्स, पिलाटेज फ्लो सादरीकरण ह्या सारख्या कार्यावळींचो हातूंत आस्पाव आसा। 20 डिसेंबराक जावपी जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या प्रचाराक नेट आयला। आयज बऱ्याचशा उमेदवारांनी आपलो उमेदवारी अर्ज दाखल केलो। उत्तर गोय जिल्हो पंचायत वेंचणुके खातीर सिद्धेश नायक हांणी आयज भाजपा वतीन खोर्ली मतदारसंघातल्यान उमेदवारी अर्ज दाखल केलो। ह्या वेळार थळावे आमदार राजेश फळदेसाय हाजीर आशिल्ले। मतदारसंघात केल्ली कामां आनी लोकांच्या सेवेक सदांच उपलब्ध आशिल्ल्यान मतदार आमकां वेंचून काडटले असो विश्वास नायक हांणी उक्तायलो। लाटंबारसे जिल्हो पंचायती खातीर भाजपाचे उमेदवार पद्माकर मलिक हांणी आपलो उमेदवारी अर्ज आयज दाखल केलो। ह्या वेळार दिवचलचे आमदार चंद्रकांत शेटये, भाजपा दिवचल मंडळ वांगडी तशेंच आदले आमदार राजेश पाटणेकार आनी हेर कार्यकर्ते हाजीर आशिल्ले। मजगती नावेली जिल्हो पंचायती खातीर आपचे उमेदवार बिट्रीस डिसुजा हांणी आपलो उमेदवारी अर्ज दाखल केलो। ह्या वेळार आपचे कार्याध्यक्ष जॅरसन गोम्स आनी हेर कार्यकर्ते हाजीर आशिल्ले। तशेंच आम आदमी पक्षावरवी मोर्जी मतदारसंघातून आदवोगाद प्रसाद शाहपूरकर आनी तोरशे मतदारसंघातून केशव कांबळी हांणी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले। नौदळान 12 डिसेंबराक हेडलाईन सडा मुरगांव हांगा नौदळाच्या जवानां खातीर सकाळी 9 ते दनपारा 1 वरां मजगती फारपेट सराव प्रशिक्षण आयोजित केला। मुरगांव हेडलाईन सडा सावन दर्यावटींच्या 15 मैल वाठारा मेरेन फारपेट सराव जातलो आनी ह्या वाठारात प्रवेश करप धोक्याचे आसतले। ते खातीर फारपेट सरावाच्या काळात बोटी, बार्जी आनी हेर नाविकांनी धोक्याच्या दर्यावाठारात प्रवेश करचो न्ही अशें कळीत केला। फर्मागुडी PES रवी नायक कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागान उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांखातीर लॅब टू नेचर अ सायंटिफिक जर्नी ह्या नावान 5 दिसांची शिंयाळी कार्यशाळा घडोवन हाडल्या। प्राणीशास्त्र खाते गोय राज्य संशोधन फाउंडेशन हांच्या सहकार्यान ही कार्यशाळा जातली। 26 ते 30 डिसेंबर मजगती ही कार्यशाळा जातली अशें आयोजकांनी कळीत केला। वर्गातल्या शिकपाक प्रयोगशाळेतल्या आणि शेतकी अणभवांक जोडप असो ह्या उपक्रमाचो हेत आसा। उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांक प्रत्यक्ष निरीक्षण, प्रयोग आणि संशोधनावरवी प्राणीशास्त्र आणि सैमीक शास्त्राच्या आकर्षक संसाराचो सोद घेवपाची प्रेरणा दिवप अशाय गजालींचो हातूंतल्यान शिकपाक मेळटात। 11वीच्या विज्ञान फाट्याच्या विद्यार्थ्यांखातीर ही कार्यशाळा उक्ती आसा। दरेक उच्च माध्यमिक विद्यालयातल्यान 5 विद्यार्थी वाटो घेवपाक शकतात। ह्या कार्यशाळे खातीर नोंदणी करपाक प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ किरण गावडे हांच्या कडेन संपर्क करचो अशें महाविद्यालयान मागला। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात।
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी।
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आता मुखावेलो खबरो। हडपड्यात बर्ड्स बाय रोमियो लेन ह्या क्लबात उजो लागपाच्या घडणुकीची चौकशी करपा खातीर सरकारान दंडाधिकारी चौकशी गठीत केल्या। उत्तर गोयचे जिल्होधिकारी आणि जिल्हो दंडाधिकारी अंकित यादव IAS हांच्या अध्यक्षतेखाला समिती स्थापन केल्या। समितीत दक्षिण गोयचे SP टिकमसिंग वर्मा, फॉरेन्सिक सायन्सचे संचालनालयाचे संचालक आशुतोष आपटे, उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकार हांचो आस्पाव आसा। ही समिती घडणुकेक कारणीभूत ठरिल्ल्या कारणा कायदेशीर परवानग्यांची तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय आणि मालक आणि हेर संबंधित यंत्रणेची जापसालदारकी आणि हेर गजालींचे परीक्षण करून आपलो अहवाल दितली। मजगती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणान गोयातल्या सगळ्या नाईट क्लब, रेस्टॉरंट, बार, इव्हेंट स्थळ आणि तत्सम आस्थापनांक 7 दिसा भितर अंतर्गत सुरक्षेचे ऑडिट करपाक सांगला। तसेच जिल्होधिकारी, उजो पालोवपी दळ वा SDMN अधिकृत पंगडाक तपासणे खातीर अहवाल तयार दवरपाचो निर्देश दिला। पाळो दिवंक ना जाल्यार परवाने बंद, स्थगित वा रद्द करप आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाला खटलो चलोवपाची शिटकावणी दिल्या। हालीच आरपोराच्या नाईट क्लबात जाल्ल्या उज्याच्या घडणुकेत 25 जणांक मरण आयिल्ल्यान हो निर्देश दिला। तसेच उजो, वीज, संरक्षणात्मक आणि आपत्कालीन सुरक्षेच्या नेमांक खरपणान पाळो दिवपाचे निर्देश SDMN आस्थापनांक दिल्यात। मडगावाच्या पवित्र सायबिणीचे म्हणारूच इमॅक्युलेट कॉन्सेसाव सायबिणीचे फेस्त आज भक्तिभावान मनयले। ह्या निमतान आज मडगावच्या इगर्जेत मिसा झाली। मुखेल मीस फादर विक्टर फेराव हांणी सांगले, सायबिणीन घालून दिल्ल्या वाटेवेल्यान लोकांनी चलचे असो उलो ताणी मारलो। 8 डिसेंबर ह्या दिसा पुराय संवसारात इमॅक्युलेट कॉन्सेसाव सायबिणीचे फेस्त मनयतात। पाड्डेच्या इमॅक्युलेट कॉन्सेसाव सायबिणीक ओपिल्ले इगर्जेत हे फेस्त भक्तिभावान मनयले। मुखेल वेंचणूक आयोगान चालीक लायिल्ल्या SIR मोहिमेक गोंय राज्यातले मतदार बरो प्रतिसाद दीत आसात। आतां मेरेन 11,82,750 मतदारांनी गणना फॉर्म सादर केल्यात, जे वट्ट 11,85,314 मतदारांपैकी 98.33% आसात। ते एकठांय केल्यात आनी तांचे डिजिटायझेशन केला। आजून मेरेन ज्या मतदारांनी आपले गणना फॉर्म सादर करूंक ना तांणी ते बेगिनात बेगीन मुख्य वेंचणूक अधिकारी कार्यालयात सादर करचे अशें कार्यालयान मागला। मजगतीं गोंय विद्यापीठाचे कौशल शिरगांवकर हांणी SIR 2026 विशीं आपलो दृश्टीकोन मांडलो।
SIR ही प्रक्रिया खूब महत्वाची जावन आसा। हांवें म्हाजे SIR फॉर्म ऑनलाईन भरलेले आसा आणि हो प्रोसेस खूप सरळ आणि खूप सोपो आसा। म्हणूनच हांव सगळ्यांक लागी मागता की तांच्यांनी त्यांचे SIR बेगीच्या बेगीनच भरचे। आम्ही आमच्या घरांनी डिफरंट BLOs म्हणजे ब्लॉक लेवल ऑफिसर येवपाचे आसा, तांकां तुम्ही सहभाग करचे सो दॅट ते आमचे SIR फॉर्म्स प्रॉपरली भरपाक शकता। तुम्ही हे फॉर्म्स ऑनलाईनू भरपाक शकता, तसेच हार्ड कॉपी सुद्धा भरून BLO कडे देऊ शकता।
राष्ट्रीय न्याय विद्यालयीन विज्ञान विद्यापीठ गोया कॅम्पसान तपास संचालनालया खातीर डिजिटल फॉरेन्सिक येणावळकर ह्या विषयाचेर 5 दिसांच्या प्रशिक्षण कार्यावळीच्या 10व्या गटाचे आज उक्तावण केले। पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडात चड तापमान 33 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे तापमान 21.6 अंश सेल्सियस नोंद जाला। तसेच मुरगावात चडात चड तापमान 33.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे तापमान 21.8 अंश सेल्सियस नोंद जाला। फुडले कांय दीस राज्यात हवामान सुके उरपा सयत सकाळच्या वेळार धुके पातळपाची शक्यताय खात्यान उक्तायला। FC गोंय पंगडान तिसरे खेपे AIFF सुपर कप फुटबॉल सर्तीचे वस्तादपण जिकले। फातोडा स्टेडियमात जाल्ल्या खेळात FC गोया पंगडान पेनल्टी शूटआउटात ईस्ट बंगाल पंगडाचेर 6-8-5 अशे जैत जोडले। आता परतून एक फावट काय मुखेल खबरो। दक्षिण आशियातलो फामाद सेरेंडिपिटी महोत्सव अंदू 12-21 डिसेंबर ह्या काळात जातलो। 20 डिसेंबराक जावपी जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या प्रचाराक नेट आयला। हडपडे बर्ज बाय रोमियो लेन ह्या क्लबात उजो लागपाच्या घडणुकीची चौकशी करपा खातीर सरकारान चौकशी समिती गठीत केल्या। इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो। नमस्कार।